रंगनाथाय नमः। आजच्या या युवा स्नेह कार्यक्रमात मी अभिजित चित्रे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात एका प्रार्थनेने होईल। ही प्रार्थना स्तोत्र रूपाने आहे। या स्तोत्राचं नाव आहे शंकर देशी काष्टकम। आद्य शंकराचार्यांच्या अंतरंग शिष्यांपैकी एक शिष्य म्हणजे तोटकाचार्य, या स्तोत्रात ते आपल्या सद्गुरूंची प्रार्थना करतात, सद्गुरूंचं स्तवन करतात। आचार्य एकदा गंगेकाठी आपल्या शिष्यांबरोबर बसले होते आणि वेदांताचा पाठ शिकवत होते। व्याकरण, तर्क, भाषा या सगळ्यांचा अंतर्भाव असलेला तो पाठ चांगलाच रंगला। तो पाठ ऐकत असताना सगळ्या शिष्यांच्या मनात आपल्या गुरूंबद्दल आश्चर्ययुक्त आदर आणि अभिमान निर्माण झाला। सर्वज्ञ अशा आचार्यांच्या ती गोष्ट लगेचच लक्षात आली। तो पाठ झाल्यानंतर आचार्यांनी सगळ्या शिष्यांना आपल्या बरोबर गंगेत नेलं। गंगेत ते उभे राहिले पाण्यात आणि एक ओंजळभर पाणी त्यांनी आपल्या हातात घेतलं आणि ते शिष्यांना म्हणाले, बाळांनो, या गंगेचं पाणी जेवढं आहे तेवढं हे ज्ञान आहे आणि माझं जे ज्ञान आहे त्या ओंजळभर पाण्याएवढं आहे। अशा आपल्या सद्गुरूंचं स्तवन तोटकाचार्य या स्तोत्रात करतात। तोटकाचार्य म्हणतात, हे सद्गुरू, तुम्हीच आमचे भगवान शंकर आहात। सर्व दर्शनांच्या तत्वज्ञानाच्या मांडणीचं मला यथार्थ आकलन करून द्या। मी तुम्हाला शरण आलो आहे। माझं अंतःकरण म्हणजे जणू मोहाचा महासागर आहे, त्याचं आपण निवारण करावं। आपल्या पवित्र चरणांची मी माझ्या हृदयात स्थापना करतो। आत्मविचारामध्ये आपली बुद्धी अत्यंत पारंगत आहे। जीव, ईश्वर, ब्रह्म यातील भेद आणि अभेद यांचा विवेक कृपा करून मला स्पष्ट करून सांगा। आपणास दक्षिणा देण्यासाठी माझ्याजवळ गुंजभर सुद्धा सोनं नाही। कृपा हा आपला सहजभाव आहे। शरण आलेल्या या शरणागतावर कृपा करावी, असा भावार्थ असलेलं हे स्तोत्र आहे शंकर देशी काष्टकम। सद्भक्त सौभाग्यवती, अमृता कुलकर्णी, गायत्री देशपांडे आणि ऋचादेव आता ही प्रार्थना सादर कर।
विदिताखिल शास्त्र सुधा जलधे महितोपधने कथितार्थ निधे हृदये कलये विमलं शरणं भव शंकर देशिक मे शरणं भव शंकर देशिक मे शरणं करुणा वरुणालय पालय भव सागर दुख विदूनरदम् रचयाखिल दर्शन तत्त्वविदम् भव शंकर देशिक मे शरणम् भव शंकर देशिक मे शरणम् भवता जनता सुहिता भविता निज बोध विचारण चारुमते कलयेश्वर जीव विवेकमिदम् भव शंकर देशिक मे शरणम् भव शंकर देशिक मे शरणम् भव एव भव निति मे नितरा समजायत चेतसि कौतुकिता मम वारय मोह महाजलधिम् भव शंकर देशिक मे शरणम्। भव शंकर देशिक मे शरणम्। विदितान मया विशदैक कला न च किंचन कांचन मस्ति गुरो धृतमेव विधेहि कृपां सहजा। भव शंकर देशिक मे शरणम्। भव शंकर देशिक मे शरणम्। भव शंकर देशिक मे शरणम्।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आजचा हा युवास्नेह कार्यक्रम 25 ते 35 या वयोगटातर्फे सादर होतो आहे। नवीन क्षितिज खुणावणारा, कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं आव्हान देणारा असा हा वयोगट। ही आव्हानं पार करत असतानाच कदाचित आपल्या कर्तृत्वाचा, बुद्धिमत्तेचा अभिमान निर्माण होण्याची शक्यताही थोडी जास्तच असलेला हा वयोगट। अशा वयोगटासमोर असं एखादं उदाहरण यावं की ज्यापुढे आपल्या बुद्धीचे, कर्तृत्वाचे सगळे बंध सहजच गळून पडावेत, नतमस्तक व्हावं, अशी अनेक उदाहरणं इतिहासामध्ये घडून गेली। त्यातलंच एक उदाहरण, एक अत्यंत दैदिप्यमान, अलौकिक, तेजस्वी असं जीवन, मोठमोठे पंडित, शास्त्री आणि भक्तही नतमस्तक होतील असं अवघ 32 वर्षांचं आयुष्य लाभलेलं जीवन म्हणजे आद्य शंकराचार्य। ऐतिहासिक काळात या जगामध्ये धर्मस्थापनेसाठी ज्या दैवी आणि गुणसंपन्न अशा महापुरुषांचा अवतार झाला त्यामध्ये आद्य शंकराचार्यांचं अगदी निराळं असं स्थान आहे। आचार्यांच्या वेळी अनेक स्थित्यंतरांमधून गेलेला बौद्ध धर्म अक्षरशः मोडकळीला आला होता, अत्यंत वाईट दशेत होता, आणि त्याचवेळी परधर्माचं अत्यंत सशक्त आणि सावेश असं आक्रमण आपल्या देशावर होत होतं। त्या आक्रमणाला रोखण्याची ताकद बौद्ध धर्मात राहिली नव्हती, ती ताकद होती अपौरुषेय अशा सनातन वैदिक धर्मामध्ये। पण दुर्दैवानी काळाच्या ओघात तोही मागे पडला होता। अशा वेळी आचार्यांच्या रूपानी एक झंझावात इथे निर्माण झाला। त्यांनी हिंदू धर्मामध्ये अक्षरशः नवशक्तीचा संचार घडवला, त्यामुळे वैदिक धर्म भरभक्कम पायावर सुप्रतिष्ठित झाला आणि युगानयुग टिकण्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई निर्माण झालं। खरंच हे अत्यंत अलौकिक, मोठं आणि महत्वाचं असं कार्य आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आचार्यांच्या या अलौकिक चरित्रात अवगाहन करूया। भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळ प्रांतात नंबुद्री नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका उच्च ब्राह्मण कुळात शंकराचार्यांचा जन्म झाला। द्विज चुडामणी शोभावेत असे शिवगुरु आणि साक्षात भगवती वाटाव्यात अशा विशिष्टा देवी त्यांना पिता आणि माता म्हणून लाभले। लहानपणापासूनच शंकर अत्यंत शांत, धीरगंभीर वृत्तीचा आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा होता। 3 वर्षाचा असतानाच आपल्या मातृभाषेतले अनेक ग्रंथ त्याने आत्मसात केले। थोड्याच काळात रामायण, महाभारत, पुराणातील कितीतरी श्लोक, वेदांमधल्या ऋचा आणि उपनिषदांमधले मंत्र त्याने पाठ केले. त्याची स्मृती आणि बुद्धी अलौकिक अशी होती. तो 5 वर्षाचा होण्याआधीच शिवगुरु शिवचरणी विलीन झाले. विशिष्टा देवींनीच नंतर आपल्या मुलाची यथाशास्त्र मुंज केली आणि त्याला गुरुगृही पाठवलं. या नवया बालक शिष्याची अप्रतिम अशी प्रतिभा आणि विद्येबद्दलचं त्याचं प्रेम बघून गुरुदेव त्याच्यावर अगदी मोहून गेले. केवळ 2 वर्षाच्या काळातच शंकरांनी उपनिषद, पुराण, इतिहास, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, सांख्य, पातंजल, वैशेषिक आदी अनेक शास्त्रांमध्ये पारंगतता मिळवली. अलौकिक अशी बुद्धी त्याच्याकडे होतीच, पण त्याचबरोबर त्याचं अंतःकरण अत्यंत दयामय करुणाशील असं होतं. गुरुकुलातल्या नियमांप्रमाणे पूर्वी भिक्षा मागायला जात असत. एकदा शंकर एका घरी भिक्षा मागायला गेला असता त्या घरातल्या एका ब्राह्मण पत्नीनी आपल्याकडचा राहिलेला शेवटचा आवळा भिक्षा म्हणून शंकरला दिला. ते बघून त्याचं अंतःकरण अक्षरशः कळवळलं आणि त्यांनी त्या अंतःकरणाने देवी लक्ष्मीची प्रार्थना केली. त्यावेळी कनकधारा स्तोत्राची निर्मिती शंकरकडून घडली. अत्यंत बुद्धिमान अशा विद्यार्थ्यांनाही 20-22 वर्षांपेक्षा जास्त काळ लागेल असा अभ्यास त्यांनी 2 वर्षाच्या आत संपूर्ण केला. त्यानंतर घरी येऊन त्यांनी अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य सुरू केलं. त्याची दिव्य कीर्ती केरळचा राजा राजशेखर याच्या कानावर गेली. या राजाच्या मनात या बालकाला पाहण्याची अनिवार्य इच्छा झाली. त्याने आपल्या प्रधानमंत्र्याबरोबर शंकरकडे एक हत्ती आणि काही सुवर्ण मुद्रा भेट म्हणून पाठवल्या. त्या बघून या 7 वर्षाच्या शंकरने जे उत्तर दिलं ते पाहण्यासारखं आहे. बालकच 7 वर्षाचं, पण शंकर म्हणाला, हे श्रेष्ठ दानकर्त्या, भिक्षा हेच ज्याच्या उपजीविकेचं साधन आहे, मृगचर्म हेच ज्यांचं वस्त्र आहे, वेदाध्ययन आणि गुरुसेवा ही ज्यांची नित्य व्रत आहेत, त्यांना या हत्तीचा काय उपयोग? आमच्या कुटुंबाला मिळालेली देवपूजेसाठीची जमीन माझ्यासाठी आणि माझ्या आईच्या उपजीविकेसाठी पुरेशी आहे. ही घटनाच खरंच मोठी अद्भुत आहे. काही दिवसानंतर शंकरची संन्यास घेण्याची इच्छा तीव्र झाली, पण आईची परवानगी मिळत नव्हती. अशा वेळी त्या परमात्म्याच्या मनात एक अद्भुत योजना होती. एकदा नदीत स्नान करताना एका मगरीने शंकरचा पाय पकडला. तेव्हा शंकरने आईला प्रार्थना केली आणि संन्यास घेण्याची अनुमती मागितली. या आतुर संन्यास दीक्षेनी मला मुक्ती मिळेल असं सांगितल्यावर नाईलाजानी आईने परवानगी दिली आणि मगरीने शंकरचा पाय सोडला. यानंतर आईची सगळी व्यवस्था नीट लावून शंकरने विधिवत संन्यास घेतला. ज्या वयात मुलं आईवर अवलंबून असतात त्या वयात या अद्भुत बालकांनी मायेचे सगळे पाश तोडून संन्यास धर्मात प्रवेश केला. संन्यास घेतल्यावर त्याने आपल्या आईच्या चरणावर मस्तक ठेवलं. आपल्याला कल्पना येणार नाही हा प्रसंग किती कठीण आहे. 7 वर्षाचं बाळ आपला मुलगा पायावर मस्तक ठेवतोय. त्या माऊलीच्या हृदयात अत्यंत कालवा कालव झाली, पण नाईलाजानी तिने जा बाळ असं म्हणून शंकरला परवानगी दिली. आईचे मायेचे पाश तोडून शंकर निघाला. एक नवीन अध्याय त्याच्या जीवनात घडणार होता. एक नवीन प्रसंग त्याच्या जीवनात वाट बघणार होता. केरळमधून निघालेला हा 7 वर्षाचा शंकर अखंड चालत नर्मदा तटी पोहोचला. नर्मदा किनारी असलेल्या सुप्रसिद्ध अशा ओमकारनाथ क्षेत्री एका गुहेमध्ये एक महायोगी शेकडो वर्ष समाधी अवस्थेत बसले आहेत हे त्याला कळलं. त्याला कळलं की हेच ते गोविंद पाद येती. गुरुगृही अध्ययन करत असताना गोविंद पादांबद्दल त्यांनी ऐकलं होतं आणि तेव्हा त्यांनी मनोमन असं ठरवलं की यांनाच माझं सद्गुरु म्हणून स्वीकारायचं. पण ठरवणं आणि प्रत्यक्षात घडणं याच्यात काही अवधी गेला होता. पण आता मात्र प्रत्यक्ष गुरुभेटीचा क्षण आला होता. शंकरला अगदी राहवत नव्हतं. प्रत्येक साधकाच्या आयुष्यात येणारा अत्यंत अमौलिक आणि कृतार्थतेचा हा क्षण. शंकर त्या गुहेत शिरला. एका अत्यंत आनंदाने त्याचं अंग थरथरत होतं. समोर एक प्रचंड देह पद्मासन घालून ध्यानस्थ बसला होता. विस्तीर्ण कपाळ, विशाल नयन, शरीरातून निघणारी दिव्य आभा, जणू प्रत्यक्ष महादेवच ध्यानस्थ आहेत. त्यांना पाहून शंकरचं मन अनिर्वचनीय आनंदाने भरून गेलं. डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. हात जोडून तो गुडघे टेकून बसला आणि म्हणाला, हे प्रभो, शरणागतांवर कृपा करून ब्रह्मज्ञान देण्यासाठी तुम्ही अवतरला आहात. या दीनलीन शिष्याला चरणी आश्रय मिळावा अशी भिक्षा मागत आहे. समाधी अवस्थेतून खाली उतरून या लीन झालेल्या शिष्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून कृतार्थ करा. गोविंदपादांनी जाणलं की आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो तोच हा सत्शिष्य. गोविंदपादांकडून पहिल्या वर्षी हठयोग, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमे राजयोग आणि ज्ञानयोग शंकरने संपादन केला. अखंड निर्विकल्प समाधीत तो राहू लागला. काही दिवसांनी गोविंदपादांनी शंकरला त्याच्या जीवनाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, आता माझं कार्य संपलं, मी स्वस्वरूपी लीन होईन. आशीर्वाद देऊन त्यांनी शंकरला काशी क्षेत्री जायला सांगितलं आणि शंकरचे आचार्य शंकर झाले. एका शुभदिनी गोविंदपादांनी समाधी घेतली. गुरूंच्या देहत्यागानंतर काही संन्याशांना घेऊन शंकर काशीला पोहोचला. हळूहळू त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. याच काळात आचार्य शंकरांकडे सनंदन नावाचा एक तरुण आला आणि तोच आचार्यांचा पहिला संन्यासी शिष्य झाला. आचार्य शंकर समाधी योगामुळे अद्वैत ब्रह्मज्ञानाप्रत पोचलेले होते, पण सर्व ब्रह्ममयम जगत ही त्यांची दृष्टी संपूर्णपणे विकसित झाली नव्हती आणि आपल्या भक्ताची हीच त्रुटी भरून काढण्यासाठी, कारण ती भरून निघणं आवश्यक होतं, कृपाळू भक्तवत्सल अशा आदिनाथांनी एक लीला रचली. एकदा आचार्य शंकर आपल्या शिष्यांना घेऊन गंगा स्नानासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक अगडबंब देह असलेला चांडाळ आपल्या चार कुत्र्यांना घेऊन आला. त्यांनी संपूर्ण रस्ता अडवला होता. आचार्य शंकर पटकन म्हणाले, अरे चांडाळा, बाजूला हो. त्या चांडाळांनी दुर्लक्ष केलं, तो तसाच त्यांच्या समोरून चालत राहिला. आचार्य थोडेसे रागावूनच म्हणाले, अरे चांडाळा, तू आणि तुझ्या कुत्र्यांनी हा रस्ता अडवलाय, त्यांना घेऊन ताबडतोब बाजूला हो. तो चांडाळ खदाखदा हसायला लागला आणि तो हसून म्हणाला, आचार्य, आपण कोणाला बाजूला व्हायला सांगताय, आत्म्याला की देहाला? आत्मा तर सर्वव्यापी, नित्य आणि शुद्ध आहे, तो बाजूला होऊ शकत नाही, आणि देह तर जड आहे, तो कसा बाजूला होणार? आणि वस्तुतः तुमच्या आणि माझ्या देहामध्ये अंतर तरी काय? गंगाजलात प्रतिबिंबित होणारा सूर्य आणि मदिरेत प्रतिबिंबित होणारा सूर्य हे थोडेच वेगळे आहेत. यतीवर हेच का तुमचं ब्रह्मज्ञान? ही वचनं ऐकून आचार्यांनी ओळखलं, हा सामान्य चांडाळ नाही. ते नतमस्तक झाले. त्यांनी अत्यंत श्रद्धेने त्याला नमस्कार केला आणि अकस्मात तिथे कर्पूर गौर करुणावतार असे महादेव प्रकट झाले. आपला वरद हस्त त्यांनी आचार्यांच्या मस्तकी ठेवला आणि ते म्हणाले, वत्सा, मी प्रसन्न झालो आहे. तुझ्याद्वारे या जगात वैदिक धर्म पुन्हा सुप्रतिष्ठित करावा अशी माझी इच्छा आहे. तुझं कार्य पूर्ण झालं की तू मलाच येऊन मिळशील. वत्सा, तू माझाच अंश आहेस. या दर्शनाने आचार्य भावविभोर झाले. या प्रसंगानंतर आचार्यांच्या जीवनातला अत्यंत तेजस्वी आणि दैदिप्यमान असा अध्याय सुरू होतो. हा त्यांचा पुढचा प्रवास आता आपण सद्भक्त सौभाग्यवती मंजिरी सुदामे हिच्याकडून ऐकू.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आचार्य शंकर आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार दिग्विजय यात्रेला निघाले. सर्वप्रथम ते बद्रीनाथकडे निघाले. ते स्वतः अद्वैत मतवादी होते, पण सगळ्याच लोकांना अद्वैत ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. ते प्राप्त करण्यासाठी मन शुद्ध निर्मळ करावं लागतं. ते निर्मळ व्हावं लागतं आणि ते निर्मळ व्हावं म्हणूनच देवी देवतांचं पूजन, द्वैतभाव या गोष्टी शास्त्रांमध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तरातील साधक मुमुक्षू यांची सोय होते. या गोष्टी आचार्य जाणून होते, म्हणून त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी भ्रष्ट तीर्थस्थानांना शुद्ध केलं, अनेक नवीन मंदिरं बांधली, लोकांना पूजेचं महत्व सांगितलं. ते स्वतः जेव्हा भावविभळ अंतःकरणाने देवाची पूजा करायचे, त्यांचा तो भाव बघून लोकांमध्ये देखील पूजेविषयी, धर्माविषयी श्रद्धा दृढ व्हायला लागली. आचार्यांनी असं तीर्थाटन करून आपल्या देवी देवता, देवालय यांचं महात्म्य वाढवलं. अशा प्रकारे तीर्थाटन हा त्यांच्या धर्मसंस्थापन कार्याचा अभिन्न अंश होता. त्यानंतर आचार्यांनी व्यासतीर्थावर ब्रह्मसूत्र, 12 उपनिषद, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम आणि सनत सुजातीय या 16 ग्रंथांवर भाष्य लिहिलं आणि त्याचवेळी ते शिष्यांना शिकवलं. हे कार्य त्यांनी केवळ 4 वर्षांमध्ये पूर्ण केलं. एक दिवस ते शिष्यांना ब्रह्मसूत्र शिकवत असताना तिथे एक वृद्ध ब्राह्मण आला आणि विचारायला लागला, ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिणारे विद्वान इथे राहतात असं मी ऐकलं आहे, त्यांना मला भेटायचं आहे. तेव्हा शिष्यांनी सांगितलं की आमच्या गुरुदेवांनीच ते भाष्य लिहिलं आहे. तेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणांनी त्या ब्रह्मसूत्रांवर आचार्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आचार्यांनी देखील समर्पक उत्तरं दिली. त्यांच्या संवादातून त्या दोघांचंही पांडित्य प्रकट होत होतं. सगळेच त्यात रंगून गेले. तो शास्त्रार्थ 7 दिवस चालू राहिला. मग शेवटच्या दिवशी आचार्यांचे शिष्योत्तम पद्मपाद आचार्यांना म्हणाले, महाराज, अशी मेधा सखोल विद्वत्ता केवळ व्यासांचीच असू शकते. मला वाटतं प्रत्यक्ष व्यासच आपली परीक्षा घेण्यासाठी आले होते. ते ऐकून दुसऱ्या दिवशी पुन्हा तो ब्राह्मण आल्यावर आचार्यांनी चरण स्पर्श करून श्रद्धायुक्त अंतकरणांनी त्यांना विचारलं, महाराज, आपण कोण आहात याची आम्हा सर्वांना खूप उत्सुकता आहे. आम्हा सर्वांना असं वाटतं की आपणच प्रत्यक्ष वेदव्यास कृष्ण द्वैपायन आहात. त्यामुळे कृपया आपण आपला परिचय द्यावा, म्हणजे मला आदिगुरूंना वंदन करून जीवनाची कृतार्थता मिळवता येईल. आचार्यांचे उद्गार ऐकून तो ब्राह्मण अतिशय प्रसन्न चित्ताने म्हणाला, आपले म्हणणे बरोबर आहे. आणि आपलं खरं रूप त्यांनी प्रकट केलं, शंकरांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटलं, तू माझ्या सूत्रांवर भाष्य लिहिल्याचं मी ऐकलं, म्हणून मी मुद्दाम तुला पाहायला आलो. ते ऐकून आचार्यांनी चरण स्पर्श करून प्रसन्न चित्ताने त्यांच्या हाती आपण लिहिलेला भाष्यग्रंथ समर्पित केला. वेदव्यासांनी देखील अतिशय प्रेमानी आणि बारकाईनी तो पाहिला आणि प्रसन्न होऊन ते म्हणाले, वत्सा, माझ्या अनेक सूत्रात दडलेली रहस्य तू प्रकट केली आहेस आणि सुस्पष्ट करून सांगितली आहेस. माझे मनोगत तू बरोबर हेरले आहेस, त्यामुळे आता तुझ्यावर उपनिषद आणि गीता यावर भाष्य करण्याची मी जबाबदारी सोपवतो. ते ऐकून आचार्य म्हणाले, महाराज, मी ते आधीच लिहिले आहे. असे म्हणून त्यांनी आपले सगळेच भाष्यग्रंथ वेदव्यासांच्या हाती दिले. ते सर्व भाष्यग्रंथ वाचून व्यास म्हणाले, अति उत्तम आहे, नावे ठेवायला कुठेच जागा नाही. त्यावर 16 वर्षांच्या शंकरांनी लगेच म्हटले, आपण आज अपेक्षित सगळे कार्य मी पूर्ण केले आहे, तर मला आज्ञा द्यावी. आपल्या समोरच मी समाधी योग साधून देह त्याग करू इच्छितो. त्यावर वेदव्यास म्हणाले, शंकरा, अजून तुझं कार्य संपलं नाही. अजून तुला भारतातील सुप्रसिद्ध वादविवाद पटूंना, दिग्विजय विद्वानांना शास्त्रार्थ करून पराभूत करायचं आहे, आपल्या विचारांचं करायचं आहे. सर्वप्रथम तू कुमारील भट्टांचा पराभव करून तुझ्या प्रस्थानत्रयीवर वार्तिक लिहून घे. वेदव्यासांचा आदेश शिरोधार्य मानून आचार्य प्रथम कुमारील भट्टांकडे गेले. परंतु त्यांनी गुरुवध आणि नास्तिकतेचा प्रचार या 2 अपराधांसाठी तुषानलात प्रवेश केला होता. पण जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचे शिष्य मंडन मिश्रांचा उल्लेख केला आणि सांगितलं की मंडन मिश्रांचा पराभव म्हणजेच माझा पराभव आहे. तुम्ही मंडन मिश्रांचा पराभव करून त्याला आपल्या मताचा बनवा आणि त्याच्याकडून वार्तिक लिहून घ्या. त्याप्रमाणे आचार्य मंडन मिश्रांकडे गेले. त्यांच्याशी पण आचार्यांचा शास्त्रार्थ झाला. आचार्यांनी आपला पक्ष मांडताना म्हटलं, अद्वैत ब्रह्मज्ञान हेच वेदांचं एकमेव तात्पर्य आहे. त्यामुळे कर्म आणि उपासना हे केवळ चित्तशुद्धीसाठी आहे. चित्तशुद्धी झाली की अहम ब्रह्मास्मी असा बोध होतो आणि मुक्ती मिळते. कर्मानी वा उपासनेनी मुक्ती मिळत नाही. परंतु मंडन मिश्रांचं म्हणणं होतं की कर्म हेच वेदांचं तात्पर्य आहे, कर्मामुळेच जीवाला मुक्ती मिळते. अशा प्रकारे आचार्य आणि मंडन मिश्रांचा वाद संवाद अनेक दिवस चालू राहिला. मग शेवटच्या दिवशी आचार्यांनी म्हटलं, अकृत वा नित्य अशा मोक्षाची प्राप्ती कृतकर्माने कधीही होऊ शकत नाही. मोक्ष हा आत्म्याचं स्वरूप असून तो तीनही काळ विद्यमान आहे. कर्मानी तो उत्पन्न होऊ शकत नाही. या उलट कर्मानी जी फळं मिळतात त्याचाही वियोग होतो. मोक्षाला जन्म आणि विनाश नाही. अज्ञान नाहीसं झाल्याबरोबर आत्मा प्रकट होतो. तस्यैष आत्मा विवृणुते तनुम स्वाम या प्रमाणावरून कर्माची निकृष्टता स्पष्ट लक्षात येते. परंतु वेदांमध्ये कुठेही ज्ञानाची निकृष्टता प्रदर्शित करणारं एकही वचन आढळत नाही. हे ऐकून मंडन मिश्रांनी आपला पराभव मान्य केला आणि ते आचार्यांचे फार जवळचे शिष्य बनले. त्यांचं सुरेश्वराचार्य असं नाव पडलं. यापुढे आचार्यांचं जीवन एका धर्मसंस्थापकाचं दिसून येतं. त्या काळात जैन आणि बौद्ध हे पंथ विशेषत्वाने राजाश्रयाने फोफावले होते. पण सनातन वैदिक धर्म प्रस्थापित करण्यासाठी आचार्य शंकर एकटे सर्वत्र फिरले. हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. ते ठिकठिकाणी गेले आणि जवळपास 72 पंथांच्या विद्वानांशी त्यांनी शास्त्रार्थ केला. आचार्यांनी त्यांचा नुसताच पराभव केला नाही, तर त्यांना शास्त्रांचा खरा अर्थ समजावून सांगितला. त्यांच्या पंथातले दोष दूर करून त्यांना पूर्णत्व प्रदान केलं. त्यामुळे ज्यांच्याशी आचार्यांचा शास्त्रार्थ झाला ते सगळेच आचार्यांचे अनुयायी बनले, हेही आचार्यांचं वैशिष्ट्यच आहे. आचार्यांचे शिष्य पद्मपाद, सुरेश्वराचार्य हे जसे अत्यंत विद्वान होते तसे इतर सगळेच शिष्य नव्हते. उदाहरणार्थ गिरी, हा शिष्य केवळ सद्गुरु सेवा एकनिष्ठेने करून सद्गुरु कृपेनी अमूल्य ज्ञानाचा धनी झाला. अशा अनेक शिष्यांना आचार्यांनी अपार प्रेम दिले आणि अमूल्य ज्ञानाचं अधिकारी बनवलं. त्यांनी ब्रह्मसूत्रांवर जे भाष्य लिहिलं त्यात त्यांनी अद्वैत मताबरोबरच सांख्य, बौद्ध, जैन यांच्या सूक्ष्म तत्वांचं पण स्पष्टीकरण केलं आहे. त्याच काळात त्यांच्या आईचा अंतकाळ जवळ आल्याचं त्यांच्या कानावर आलं, म्हणून ते ताबडतोब आईजवळ केरळामध्ये आले. त्यांनी आईला वचन दिलं होतं की तुझ्या अंतिम काळात मी तुझ्या जवळ असेन. ते त्यांनी पाळलं. ते अत्यंत मातृभक्त होते. त्यांच्या आईची इच्छा होती की आचार्यांनीच त्यांची अंत्यक्रिया करावी, पण त्या काळात संन्याशांच्या दृष्टीने ते शास्त्रविहित नव्हतं. पण आईची आज्ञा पाळणं हा माझा परमधर्म आहे असं म्हणून त्यांनी सर्व अंत्यविधी केले. या प्रसंगातूनच त्यांचं मातृप्रेम, अलिप्तता आणि सदैव तो परब्रह्म यंत्री आणि मी यंत्र हा भाव आपल्या दर्शनाला येतो. त्यानंतर केरळापासूनच पुढच्या विजययात्रेला ते निघाले. या दिग्विजय यात्रेत त्यांच्यापुढे खूप अडथळे आले. प्रसंगी प्राण गमावण्याची पण वेळ आली, परंतु ते सगळ्या प्रसंगांना शांततेने आणि धैर्याने तोंड देत पुढे गेले. त्यावेळी इतर पंथांमध्ये धर्मसाधन म्हणजे चिन्ह धारण करणे, व्रतवैकल्य करणे, उपास तापास करणे असेच समज होते. पण आचार्यांनी या सर्व पंथांना सुसंस्कारित केलं, सर्वांना खऱ्या अर्थानं वेदानुयायी बनवलं. सर्व पंथांना विविध तर्कांद्वारे त्यांनी एकच गोष्ट ठसवून सांगितली की देवी देवतांची उपासना केल्याने चित्तशुद्धी होते. परब्रह्म प्राप्तीसाठी चित्तशुद्धी हा एकमेव उपाय आहे आणि परब्रह्म प्राप्ती करून घेतल्यामुळेच सर्वांचे कल्याण होईल. त्यानंतर आचार्य काश्मीरात आले. काश्मीरातील शारदा पीठात सरस्वतीच्या मंदिराजवळ आले. तेथे सर्वज्ञपीठ नावाचं पीठ होतं. जो सर्वशास्त्र विशारद, पराविद्या प्राप्त केलेला आहे आणि ब्रह्मज्ञानी आहे त्यालाच त्या पीठावर बसण्याचा अधिकार होता. शिष्यांच्या आग्रहाखातर आचार्य तिथे गेले तेव्हा दारावरील पंडित म्हणाले, यतीवर हा फार मोठा अधिकार आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. तेवढी तुमची योग्यता आहे का? तुम्हाला सर्व शास्त्र अवगत आहेत का? तुम्ही सर्वज्ञ आहात का? आचार्यांनी मान उंच केली आणि म्हटले, होय, मी सगळी शास्त्रे जाणतो. मला अज्ञात असं काही नाही. इच्छा असेल त्यांनी माझी अवश्य परीक्षा घ्यावी. द्वार पंडित म्हणाले, ठीक आहे तर मग. त्यांच्या योजनेप्रमाणे कणाद मतावलंबी वैशेषिक, गौतम मतावलंबी नैयायिक, कपिल मतावलंबी सांख्य, जैमिनी मतावलंबी मीमांसक, सौतांत्रिक, वैभाषिक, योगाचारी, माध्यमिक बौद्ध आणि श्वेतांबर आणि दिगंबर जैन अशा विभिन्न पंथीय विद्वानांशी आचार्यांनी एकामागोमाग एक शास्त्रार्थ केला. आचार्यांनी सर्व प्रकारच्या शास्त्रीय प्रश्नांची समुचित उत्तरं दिल्यावर मंदिराचे उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या पंडित मंडळींनी आचार्यांचा सत्कार केला. त्यांच्यासाठी मंदिराचं दार उघडून दिलं. मंदिराच्या प्रांगणात जमलेल्या जनतेनी आचार्यांचा जय जयकार केला. त्याचवेळी सगळ्यांना एक गंभीर दैवी वाणी ऐकू आली. वत्स शंकरा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. मी तुला सर्वज्ञ ही उपाधी देऊन भूषित करीत आहे. तू प्रसन्न चित्ताने माझ्या सर्वज्ञ पीठावर आरोहण कर. केवळ तूच तेथे आरूढ होण्यास योग्य असा विद्वान आहेस. अशा प्रकारे आचार्य सर्वज्ञ पीठावर आरूढ होण्याचे अधिकारी बनले. यामुळे आचार्य यतिश्रेष्ठापासून पंडित श्रेष्ठ बनले. इथेच त्यांची दिग्विजय यात्रा संपली, कारण या घटनेमुळे अद्वैत मताला श्रेष्ठ अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली. भारतातील धर्मजीवनाला नवीन वळण मिळालं. त्याचा परिणाम असा झाला की बौद्ध आणि जैन धर्म निष्प्रभ होता होता लुप्तप्राय झाले. महात्मा शंकराचार्यांच्या प्रभावी जीवनामुळे आणि चिरपरिणामकारी प्रचारामुळे सगळ्या भारतभूमीत पवित्र वेदांत धर्म सुप्रतिष्ठित झाला. आज वैदिक हिंदू धर्म संपूर्ण अवनीतलावर आदिधर्म आणि श्रेष्ठ धर्म म्हणून मान्यता पावला आहे. याचं मूळ श्रेय शंकराचार्यांनाच आहे. त्यानंतर आचार्यांनी स्वस्वरूपी लीन होण्याची तयारी सुरू केली. ते 32 वर्षांचे झाले होते. त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं की हे कार्य पुढे नेण्यासाठी तुम्ही संन्यासी संघ स्थापन करा. भारताच्या चार दिशांना चार मठ स्थापन करण्यास सांगितले. चार मठांच्या आधारे त्यांनी चार वेदांचीही विभागणी केली. मठाधीशांसाठी नियम घालून दिले आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. त्या मठामनाय म्हणून प्रसिद्ध आहेत. आचार्यांनी आयुष्यभर जे कार्य केलं ते पुढेही चालू राहावं म्हणून अशी व्यवस्थाही लावली. अशा प्रकारे आपल्या सर्व कर्तव्य कर्मांची समाप्ती त्यांनी ज्योतिर्धाम येथे केली. त्यानंतर ते केदारनाथ येथे गेले. तिथे समाधी घेऊन ते आत्मस्वरूपी लीन झाले. अशा या महान जीवनाचे आज आपण स्मरण करूया. आजच्या आपल्या द्वंद्वमय जीवनाचा आत्मविज्ञानाशी मेळ बसवूया आणि त्यासाठी प्रेरणा आपल्याला आचार्य शंकरांच्या जीवनापासून घेता येईल. अशा आचार्य शंकरांना शतशः प्रणाम.
खरंच आचार्यांचं हे चरित्र ऐकताना संपूच नये असं सतत वाटत होत. कृपया सर्वांनी थोडं पुढे सरकून घ्यावं. आचार्य अद्वैत तत्वज्ञानाचे निर्गुणाचे पुरस्कर्ते होते. आचार्य म्हटलं की अद्वैत वेदांताची प्रस्थापना एवढंच आपल्या समोर ठळकपणे येतं. पण याच आचार्यांच्या जीवनात सगुण भक्तीचा, सगुणाबद्दलच्या प्रेमाचा आविष्कारही आढळतो. यद्यपि घटो मृण्मय तद्यपि देहो चिन्मय हा वेदांताचा अंतिम सिद्धांत उद्धृत करणारे आचार्य अत्यंत भक्तिमय अंतःकरणानी परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं म्हणत सावळ्या विठ्ठलासमोरही उभे राहतात. आचार्यांची भक्ती ही ज्ञानप्रधान भक्ती आहे. सगुणाबद्दलच्या प्रेमानी रचलेल्या स्तोत्रांमध्येही ज्ञानाच्या उपदेशाचा गाभा ते जतन करतात. आचार्यांचं पांडित्य हे भक्तीच्या कोंदणातलं पांडित्य आहे. अनेक संतांच्या जीवनात आचार्यांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त झालेला दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथांच्या प्रवचनांमधूनही आचार्यांचा, त्यांनी रचलेल्या अनेक स्तोत्रांचा अनेकदा उल्लेख आलेला दिसतो. आचार्यांची अनेक स्तोत्र स्वामी माधवनाथांच्याही अत्यंत आवडीची होती. सहसा पांडित्याच्या ठिकाणी सुलभता अभावानेच आढळते. आचार्यांच्या जीवनात आणि त्यांच्या स्तोत्रातही या दोन्हीचा अत्यंत सुंदर मिलाफ झालेला दिसतो. गेयता हे या स्तोत्रांचं आणखीन एक वैशिष्ट्य. त्यामुळेच ही स्तोत्र म्हणताना आणि ऐकतानाही खूप गोड वाटतात. आज असंच एक स्तोत्र आपण बघणार आहोत. हे स्तोत्र आहे लक्ष्मी नृसिंह पंचरत्नम. पंचरत्नम म्हणजे पाच रत्न. पाच श्लोकांचं हे स्तोत्र आहे. ज्याप्रमाणे रत्न अत्यंत मूल्यवान असतं असाच अत्यंत मोलाचा उपदेश आचार्यांनी या पाच श्लोकांमध्ये आपल्याला केलाय. जगत हे कसं भासमान आहे, मायेचं स्वरूप कसं आहे, अशा विविध गोष्टी आचार्यांनी उदाहरणासहित या स्तोत्रामध्ये विशद केल्या आहेत. आपल्या मनामुळे आपल्याला या मायेचा, संसाराचा अत्यंत व्याप होतो. आचार्य मनाला उपदेश करतात की तू लक्ष्मी नृसिंहाला म्हणजेच प्रभूला शरण जा. आत्मा अनात्मा विवेक करून आपल्या मूळ स्वरूपापर्यंत जाण्याचा उपदेश आचार्य या स्तोत्रात करतात. स्वामी माधवनाथांचंही हे अत्यंत आवडतं असं स्तोत्र होतं. आचार्यांच्या या स्तोत्रामध्ये संपूर्ण वेदांत आला आहे आणि आचार्यांच्या कुठल्याही स्तोत्रावर किंवा त्यांच्या कुठल्याही कृतीवर भाष्य करणं किंवा निरूपण करणं किंवा चिंतन प्रकट करणं हे विद्वानांच्या दृष्टीने सुद्धा एक अत्यंत मोठं शिवधनुष्य पेळण्यासारखं आहे. आज इथे प्रकट होणारं चिंतन हा आमच्यातर्फे झालेला एक छोटासा प्रयत्न आहे. या स्तोत्राच्या पहिल्या दोन श्लोकांवर चिंतन प्रकट करेल सद्भक्त माधव सराफ. पुढच्या दोन श्लोकांवर चिंतन प्रकट करेल सद्भक्त प्राजक्ता सांगळे आणि पाचव्या श्लोकावर सद्भक्त गिरीश गोरे चिंतन प्रकट करेल. या प्रत्येक निरूपणाआधी, चिंतनाआधी सद्भक्त सौभाग्यवती गौरी महाजन या श्लोकांचं गायन करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. त्वत् प्रभु जीव प्रियमिच्छसि चेन्नर हरि पूजां कुरु सततम् प्रतिबिंबालंकृति धृती कुशलौ बिंबालंकृति मातनुते चेतो भृंग भ्रमसि वृथा भवमरुभूमो विरासाया भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरंदम भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरंदम शुक्तो रजत प्रतिभाजाता कटकाद्यर्थ समर्थाचे दुःखमयिते संसृतिरेषा निवृत्तिदाने निपुणस्या चेतो भृंग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरासाया भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरंदम भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरंदम
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। त्वत् प्रभु जीव प्रियमिच्छसि चेत् नरहरि पूजां कुरु सततम् प्रतिबिंबालंकृति धृति कुशलो बिंबालंकृति मातनुते शुक्तौ रजत प्रतिभा जाता कटकाद्यर्थ समर्था चेत् दुःखमयी ते संस्कृति एषा निर्वृत्तिदाने निपुणा स्यात्। मनाला उपदेश पर लक्ष्मी नृसिंह पंचरत्न या स्तोत्रांची रचना आचार्यांनी केली। अत्यंत उद्बोधक व जीवनाची पंचसूत्री सांगणारे हे स्तोत्र आहे। यातील पहिल्या दोन श्लोकांच्या पहिल्या दोन चरणांवरील विवेचन आपण पाहणार आहोत। आचार्य पहिल्या चरणात सांगतात त्वत् प्रभु जीव प्रियमिच्छसि चेत, म्हणजे हे जीवा प्रभूला जाणण्यास समर्थ अशा जीवा जर तू तुझं प्रिय व्हावं हित व्हावं असं इच्छित असशील तर नरहरी पूजाम कुरु सततम तू नरहरीच भगवान श्री लक्ष्मी नृसिंहाचं पूजन कर। हे कसं कर तर ते सांगतात कुरु सततम सतत त्याची उपासना कर। मनाला ते उपदेश करतात की तू मूळतः आत्मस्वरूपच आहेस आणि त्याला जाणण्यासाठी तू त्या नरहरीला परमतत्वाला भज। परंतु मन हे फार चंचल आहे त्याचा हा स्वभाव बघता आचार्य प्रथम सांगतात जरी हा जीव आत्मस्वरूप आहे तरी त्या बोधापर्यंत पोहोचण्याची इच्छा तू तुझ्या ठिकाणी दृढ कर। या ध्येयाच्या प्राप्तीसाठी तू सतत त्या नरहरीची उपासना कर। आपल्या पक्षी नरहरीची उपासना म्हणजे नराच्या आत जो हरी आहे त्याला जाणण्यासाठी केलेली उपासना असं पण होतो। या ठिकाणी उपासना म्हणजे अनन्य भावाने परमतत्वाचं ध्यान करणे। जी कर्म आपल्याकडून घडतात ती त्यालाच अर्पण विशिष्ट भावाने करणे। आपले सद्गुरु आपल्याला हेच सांगतात जर तुला तुझ्या अंतःकरणात जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे त्याला जाणायचं आहे तर सतत त्याचं स्मरण ठेव। या बोधाच्या वृद्धीसाठी तू नाम साधनेचा ध्यान साधनेचा सतत अभ्यास कर। साधवाच्या पक्षी मात्र या बोधात कायम राहण्याची धडपड सतत चालू असते। आपण ध्यानाला बसतो आपल्याला शांतीचा समाधानाची प्राप्ती होते। मात्र जसं आपण व्यावहारिक जीवनात जातो तेव्हा ही शांती सतत टिकून राहते असं नाही, कधी कधी तर ती शून्य देखील होते। आपण परत देहभावावर येतो, सुख आणि दुःखाशी समरस होतो व आपण आत्मस्वरूपच आहोत या भावापासून आपण दूर जातो। म्हणून आचार्य मनाला सतत त्याचं स्मरण ठेवण्याचा उपदेश करतात। संतांच्या ठिकाणी हा बोध सतत असतो, ते प्रत्येक क्षणी आनंदात असतात, त्यांचं सर्व जीवन सर्व बाजूंनी परिपूर्ण असतं। पुढील चरणात आचार्य जो ज्ञानी पुरुष आहे ज्याने ज्ञाला म्हणजे परमात्म्याला जाणलं आहे त्याच्याबद्दल सांगतात. आचार्य म्हणतात, प्रतिबिंबालंकृती धृती कुशलो बिंबालंकृती मातनुते. इथे त्यांनी बिंब प्रतिबिंबाचा विलक्षण असा सिद्धांत सांगितला आहे. ते म्हणतात, प्रतिबिंबालंकृती धृती कुशलो, प्रतिबिंबाला सालंकृत पाहण्यासाठी, सर्व अलंकारांनी युक्त पाहण्यासाठी कुशल असा धैर्यशाली पुरुष बिंबालंकृती मातनुते मूळ बिंबाला अलंकृत करतो. या ठिकाणी आचार्य मूळ सच्चिद आनंद स्वरूप परमात्म्याला बिंब असं संबोधतात. तर आपल्या अंतःकरणात जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे हे म्हणजे मूळ बिंबाचं प्रतिबिंब आहे असं आचार्य सांगतात. जो मूळ बिंबाला म्हणजे शुद्ध निर्मळ निरुपाधिक परमात्म्याला जाणतो तो सच्चिद आनंद स्वरूप आहे. त्याचा बोध ज्याच्या ठिकाणी होतो त्यालाच त्या ठिकाणी जो जीवात्मा आहे तो पण आनंद स्वरूपच आहे याची प्रतीती येते. असा जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या स्वभावाबद्दल देखील आचार्य सांगतात की हा कुशल आणि धैर्यशाली आहे. तो हे जाणतो की मूळ प्रकृती या बोधाच्या प्राप्तीसाठी अनुकूल होणं आवश्यक आहे, ती शुद्ध अतिशुद्ध होणं आवश्यक आहे. जर सुंदर अशा निसर्गाचं प्रतिबिंब जशाच तसं सरोवरावर पडलेलं दिसतं म्हणून बिंब आणि प्रतिबिंब एकरूप आहे असं वाटतं. कारण या ठिकाणी बिंब जशाच तसं प्रतिबिंबित झालं आहे म्हणजे जे सरोवर आहे त्याची मूळ प्रकृती बिंबाला प्रतिबिंबित करण्यासाठी अनुकूल झाली आहे, म्हणजे ती शुद्ध अतिशुद्ध निर्मळ झाली आहे. याचप्रमाणे जितकी साधनेनी अभ्यासाने देह मन आणि बुद्धी शुद्ध अतिशुद्ध होईल तितकीच आपली प्रकृती पण आत्मबोधाच्या प्राप्तीसाठी अनुकूल होईल. जितकी प्रकृती शुद्ध तितका आत्मस्वरूपाचा बोध सुस्पष्ट होईल. मात्र आत्मस्वरूपाच्या बोधाच्या प्राप्तीसाठी अत्यंत आंतरिक तळमळ मात्र अंतःकरणात हवी. यासाठी संत सद्गुरू सांगतात, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाण. त्या सद्गुरू वचनावर तू दृढ श्रद्धा ठेव आणि त्यानुसार साधना कर. सतत अभ्यासाने ज्ञानी पुरुष मूळ स्वरूपाला जाणतो, त्याच्याशी एकरूप होतो. यामुळे त्याच्या ठिकाणी अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतीही इत्यादी दैवी गुण प्रकट होतात. म्हणजेच बिंबाला जाणल्यावर या दैवी गुणांनी तो अलंकृत होतो. आतापर्यंत आचार्यांनी मनाला आत्मबोधाच्या प्राप्तीचा उपदेश केला. असं जरी ध्येयाच्या अंगानी आत्मबोधाकडे वाटचाल आपण करत असलो तरी आपण संसारात राहून परमार्थ करत आहोत. पुढे ते संसाराच्या स्वरूपाचं विवेचन करताना सांगतात, शुक्त रजत प्रतिभा जाता कटकाद्य समर्था चेत दुःखमयी ते संस्कृती एषा निरवृती दाने निपुणास्यात. संसार हा मूळतः दुःखमयी आहे, तो आनंद देण्यास समर्थ कसा असेल? यासाठी आचार्य संसारात मिळणारा आनंद कसा आहे याबद्दल सांगतात, शुक्त रजत प्रतिभा जाता म्हणजे समुद्राच्या वाळूवर पडलेला शिंपला प्रकाश पडल्यावर चांदी समान भासतो व ही चांदी कटकादी अर्थ समर्था चेत कंकणादी म्हणजे सोन्याचे दागिने खरेदी करण्यास ज्याप्रमाणे समर्थ असू शकत नाहीत त्याचप्रमाणे संसार जो मूळतः दुःखरूपी आहे तो तुला शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देण्यास समर्थ कसा असेल? आपला देह व त्याच्या सापेक्ष होणारा संसार दोन्ही अशाश्वत आहेत, त्यामुळे संसारात मिळणारा आनंद हा काही चिरकाळ टिकणारा नाही. मठे स्वामीजी संसारात मिळणाऱ्या आनंदाबद्दल उदाहरण दाखल सांगायचे की हा आनंद कसा आहे तर आपला आवडता गुलाबजाम घ्यावा आणि जिभेवर ठेवावा, बस तोपर्यंत काय तो आनंद, तो खाल्ला की संपला आनंद. संसारात राहताना आत्मानात्म विवेकानं राहणं फार आवश्यक आहे, नाही तर संसारात बुडून जाण्याची फार शक्यता आहे. स्वामीजी आपण एका प्रवचनात मांडलेला विचार मला फार अद्भुत वाटतो. आपण म्हणाला होतात की संसारात काही क्षणी आपल्याला अतीव आनंद होतो, इतका की त्या क्षणी संसारच आनंद स्वरूप आहे असं वाटतं. जेव्हा आपल्याला असा आनंद होतो तेव्हा तुम्ही नक्की जाणा की संसारात मिळालेलं सुख हे आपल्याबरोबर दुःखही लादून घेऊन येत असतं. उदाहरणादाखल आपल्याला मुलगा होतो, अतीव आनंद होतो, इतका की आपण त्यासाठी मिठाई देखील वाटतो. पुढे मुलगा मोठा होतो, स्वतंत्र होतो, आपला ऐकेनासं होतो आणि याने आपल्याला खूप दुःख होतं. एका क्षणी आनंदाच्या परमोच्च स्थितीत असणारे आपण दुःखाच्या गटांगाळ्या खातो. म्हणून संसारात प्रत्येक क्षणी तो दुःखाचा असो किंवा सुखाचा असो त्याचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे. त्याच्याच इच्छेने सर्व होत आहे या भावाने कर्म केली पाहिजेत आणि जर स्वामीजी आपल्या बरोबर सतत आहेत असा विचार आपण सतत ठेवला तर आपण या संसारात अडकणार नाही. संत कबीर म्हणतात, दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे न कोय, जो सुख मे सुमिरन करे दुःख कहे को होय. दुःखाच्या प्रसंगी सर्वांनाच भगवंताची आठवण येते, परंतु सुखाच्या प्रसंगी आपण पूर्णपणे देहभावावर येतो आणि मग भगवंताचं विस्मरण होतं. संत कबीर पुढे सांगतात, जो जाने जीव न आपना, करहू जीव का सार, जीवा ऐसा पाहुना मिले न दुजी बार. देह मन आणि बुद्धी हे जरी नश्वर असलं तरी यांच्या सहाय्याने तुला शाश्वत अशा परमशांतीचा लाभ होणार आहे. हे जो जाणतो तो तत्पर होऊन आत्मनिवेदनास प्रवृत्त होतो. या बोधाच्या प्राप्तीसाठी आचार्यांनी मनाला तू सतत त्या नरहरीची उपासना कर असं केल्याने तुला शाश्वत अशा सुखाची प्राप्ती होईल व तुझं जीवन परिपूर्ण होईल असं सांगतात. या परिपूर्ण जीवनाच्या प्राप्तीसाठी स्वामीजींच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आपण कृपाळूपणे शक्ती बुद्धी आणि धैर्य प्रदान करावं. हरिओम तत्सत. यानंतर पुढील दोन श्लोकांवर प्राजक्ता सांगळे आपलं चिंतन सादर करेल.
आकृती साम्या छाल्मली कुसुमे स्थल नलिनत्व भ्रम मकरो गंधरसा विह किमु विद्येते विफलं भ्राम्यसि वृष विरसेऽस्मिन् चेतो भृङ्ग भ्रमसि वृथा भव मरुभूमो विरासाय भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरन्दम् भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरन्दम् स्रक्चन्दन वनितादि विषयान् सुखदान्मत्वा तत्र विहरसे गन्धफली सदृशाननुते मे भोगानन्तर दुःखकृतस्युः चेतो भृङ्ग भ्रमसि वृथा भव मरुभूमो विरासाय भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरन्दम् भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पद सरसिज मकरन्दम्
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आकृति साम्या शाल्मली कुसुमे स्थल नलिनत्व भ्रम मकरोः गंधरसाविह किमु विद्यते विफलं भ्राम्यसी भृष विरसेस्मिन् स्त्रक्चंदन वनितादिन विषयान् सुखदान मत्वा ततः विहरसे गंधवली सदृशाननुतेमी भोगानंतर हो. आद्य शंकराचार्य मनाला उपदेश करताना म्हणत आहेत, केवळ आकार सारखा असल्यामुळे कापसाच्या फुलाच्या ठिकाणी जमिनीवर वाढणाऱ्या कमळाचा भास तू निर्माण करतोस. तिथे सुवास किंवा मध तरी कुठे असतो, तरी तू तिथे दीर्घकाळ आणि निष्फळ भ्रमण करतोस. फुलांच्या माळा, चंदनादी लेप, सुंदर स्त्री इत्यादी विषय आपल्याला सुखी करणारे आहेत असे मानून तू त्यांचा उपभोग घेतोस, पण खरोखरीच ते सर्व विषय भोगानंतर घातक ठरतात. या श्लोकांचा साधारणपणे अर्थ असा आहे. आपण आताच चरित्रात ऐकलं, साधारणपणे 9व्या शतकात आचार्यांनी हे श्लोक लिहून ठेवले आहेत. अतिशय प्राचीन असं हे वाङ्मय आहे, तरीही आपल्यासाठी खूप मौल्यवान आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध असलेलं असं आहे. या श्लोकात जे उदाहरण आचार्यांनी दिलं आहे की भुंग्याला कापसाच्या फुलाच्या ठिकाणी जणू कमळच आहे असा भास होतो आणि त्यामुळे तो त्याच्याकडे आकर्षित होतो, ही संकल्पना अध्यास म्हणून ओळखली जाते. आचार्यांचे परात्पर गुरु गौरपादाचार्य यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली. ती संकल्पना अशी की अध्यासो नाम अतस्मिन तद्बुद्धी. अध्यासाचा अर्थ असा की एकाच वस्तूवर दुसरी वस्तू असल्याचा भास होणं, तसा भ्रम होणं, तसा समज होणं. ही संकल्पना रज्जू सर्प या उदाहरणाने जास्त प्रचलित आहे. रज्जू याचा अर्थ दोरी आणि सर्प याचा अर्थ साप. अंधारात दोरीच्या जागी सापाचा भास होणं, अशा प्रकारे ती संकल्पना रूढ आहे. तसंच कापसाचं गंधर्वविरहित फूल, रसविरहित फूल, पण कमळाचा भास तिकडे होणं. या उदाहरणांमार्फत आचार्यांना असं सांगायचं आहे की विषयांच्या ठिकाणी शाश्वत आणि निरतिशय आनंदाचा भास निर्माण करण्याची शक्ती आहे. जीवनात येणारी आकर्षण, भौतिक सुख, उपभोग्य विषय हे सर्व केवळ आभासात्मक आहेत. वरवर जरी ते सुख देणारे वाटत असले तरीही त्यांच्या मागे जाऊन आपल्या हातात काहीही पडणार नाही. विफलम भ्राम्यसी भृशविरसेस्मिन. भुंगा जसा दीर्घकाळ त्या फुलाभोवती फिरत राहतो त्याला माहितच नसतं जणू की ह्याच्यात गंध नाही, ह्याच्यात रसही नाही. तसंच विषयांच्या मागे लागून तुझी स्थिती होईल असं सांगून आचार्य आपल्या सर्वांना सावध करत आहेत. अध्यासी संकल्पना मांडण्याचं विशेष असं की भास झाल्यामुळे भ्रमित होणं ही गोष्ट आचार्यांना इथे हायलाइट करायची आहे. तशा प्रकारची शक्ती विषयांमध्ये आहे सुखांचा आभास निर्माण करण्याची, आणि म्हणून सर्वसामान्यांचं तिकडे आकर्षित होणं असं आचार्यांना सांगायचं आहे, परंतु केवळ तो भ्रमच आहे. स्वामीजींच्या साधकांचा सांगाती या पुस्तकात एका उतार्यात या गोष्टीचं एक सविस्तर असं उत्तर किंवा स्पष्टीकरण असं मिळालं की हा भास का बरं निर्माण होत असेल. तो उतारा मी तसाच्या तसा वाचून दाखवते. खरं म्हणजे विषयांच्या अंगाने आपण आपलाच आनंद घेत असतो. पंचदशीमध्ये विषयानंदे ब्रह्मानंद हा असं म्हटलं आहे. ज्या क्षणी इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग होतो त्या क्षणी वृत्ती क्षणभर आत वळते, नाहीशी होते, आत्मरूपामध्ये लीन होते. त्या क्षणी सुखाचा अनुभव येतो. वृत्ती क्षणिक आत्माकार झाल्याने हा आनंद होतो, पण अज्ञानामुळे विषयांमध्येच आनंद आहे असं वाटतं. असं असल्यामुळे आपल्याला विषय भुलवत असतात. आचार्य सांगतात की समजून घे की हा भ्रम आहे, ही वस्तुस्थिती नाही. जेव्हा अनेक वर्षांचं जीवन हे सर्व विषय उपभोगण्यात, त्यांच्या मागे धावाधाव करण्यात निघून जातं आणि शेवटची घटका मोजत असताना कधीतरी शेवटी माणसाला आपल्या हातून सारं काही निसटून गेलं आहे याची जाणीव होते. पण संतांचे उपकार असे आहेत की हे धडधडीत सत्य ते जीवनाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगून ते आपल्याला खडबडून जाग करत आहेत. विषय क्षणभंगूर आहेत असं सांगून ते केवळ थांबत नाहीत, तर त्यापुढे जाऊन ते असंही म्हणतात की जसं चाफ्याच्या फुलाचा वास घेतल्यावर भुंग्याला मूर्छा येते, त्याची बुद्धी नष्ट होते, तसं हे सर्व चंदनादी लेप, सुगंधित पुष्पमाळा, सुंदर स्त्री असे विषय उपभोग घेतल्यानंतर केवळ घातच करतात. आपण आपल्या जीवनाला हे सर्व कुठेतरी लावून बघायला हवं. एखादं आकर्षण समोर येतं, करिअरच्या नवनवीन संधी, प्रमोशन्स, जास्त पैसा, तेव्हा त्यामागे जाऊन आपण नक्की काय मिळवणार आहोत याचा विचार आपण करतो का? एखादी गोष्ट जोवर मिळत नाही तोवर ती मिळवण्याचा अट्टहास आपण करतो. ही गोष्ट लहानपणीच्या एखाद्या खेळण्यापासून ते मोठेपणी हव्याहव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टींपर्यंत लागू आहे. यामागे लागून आपण खरंच सुखी होतो का? आपलं धावणं थांबतं का? अधिक अधिक मिळवावं, अजून दुसरं काहीतरी मिळवावं म्हणून आपण परत धावू लागतो? आपलं समाधान वाढतं का? आपली वकवक वाढते? हे सगळे प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारण्यास आचार्यांचे हे श्लोक भाग पाडत आहेत. विषयच न उपभोगणं हे शक्य नाही, पण आपला खरा आनंद त्यात नाही अशी विषयांची मर्यादा ओळखायला, समजून घ्यायला ते आपल्याला प्रवृत्त करत आहेत. संसारी या समस्ता देखी जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे असा वैराग्य ते आपल्या जागृत करत आहेत. या सर्वांवरून नचिकेताची गोष्ट आठवते. आपल्याच वयाचा नचिकेता असेल तेव्हा जेव्हा तो यमराजाला आत्मज्ञान मागायला जातो तेव्हा यमराज त्याला सर्व उपभोग्य वस्तूंचं आमिष दाखवतात. 100 वर्ष जगतील असे पुत्र पौत्र समृद्धी तुला हवं तितकं आयुष्य हे सर्व तू घे पण आत्मज्ञान मागू नकोस. पण नचिकेता सर्व काही नाकारतो. हे भोग आज दिसतात उद्या नाहीत. कधीतरी या सर्वांनाच मृत्यू आहे हे सत्य त्याला पूर्णपणे पटलेलं असतं. तो यमराजांकडून आत्मज्ञानाचीच इच्छा करतो आणि ते मिळवतो. सर्व जग एका भ्रमामध्येच असताना नचिकेतासारखं हे प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं आणि अंतिम समाधान मिळवण्याचं ध्येय आपल्या सर्वांच्या अंतःकरणात जागृत ठेवूया. त्यासाठी स्वामीजींच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हरि ओम तत्सत.
तव हितमेकं वचनं वक्षे शृणु सुखकामो यदि सततं स्वप्ने द्रष्टुं सकलं हि मृषा जाग्रति च स्मरतद्वदिति चेतो भृङ्गभ्रमसि वृथा भवमरुभूमो विरासाया भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पदसरसिज मकरन्दम् भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पदसरसिज मकरन्दम्
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. या पंचरत्न स्तोत्राच्या 5व्या व अंतिम श्लोकात आचार्य आपल्याला सांगतात, तव हितमेकं वचनं वक्षे शृणु सुख कामो यदि सततम. तुला हितकारक असे एक वचन मी तुला सांगतो. तसं जर का लहानपणापासून आपण पाहिलं तर पालक, शिक्षक, मित्र यांच्या रूपाने अनेक हितचिंतक आपल्या आजूबाजूला फिरत असतात, मात्र अंतिम हित आपलं झाल्यासारखं दिसत नाही. याचे कारण एक म्हणजे सद्गुरु किंवा आचार्यांसारखे संत जर का सोडले तर वरच्या 4 श्लोकात ज्याप्रमाणे विवरण झालं त्याप्रमाणे बहुजन हे अशाश्वत किंवा आभासात्मक अशा सृष्टीतूनच अंतिम सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे आचार्यांसारखे ज्यांनी जीवनाची कृतार्थता गाठली आहे, ज्यांना अव्यय आणि निरतिशय सुखाची प्राप्ती झाली आहे, अशांच्या मुखातून हितोपदेश घेणं उचित ठरतं. असे आचार्य आपल्याला सांगत आहेत, सुख कामो यदि सततम, तुला जर का सतत अशा सुखाची अपेक्षा असेल तर. इथे आचार्य जे सुख हा शब्द वापरतात तो द्वंद्व निरपेक्ष असा आहे. आपल्याला ज्या भावभावना सुख दुःख म्हणून माहिती आहेत, अनुकूल आणि प्रतिकूल वेदनांमुळे निर्माण होणाऱ्या, त्या सुख दुःखांच्या साम्य अवस्थेत एक विशेष शांती, विशेष समाधानाची प्राप्ती होते. ती परिस्थिती निरपेक्ष असते. त्या स्थितीला उद्देशून आचार्य इथे म्हणतायत की तुला असं जर का सुख, अशा सुखाची जर का तू कामना करत असशील तर काय कर, तर स्वप्ने दृष्टम सकलम हि मृषा जागृती च स्मर तद्वदिती. ज्याप्रमाणे स्वप्नातून जागे झाले असता सर्व स्वप्न हे मिथ्या भासते, त्याचप्रमाणे जर का तू वेगळेपणाने पाहिलेस तर तुला असं लक्षात येईल की जगातील तुझे जे सगळे व्यवहार होत आहेत हे एका मनाच्या हा एक मनाचा खेळ आहे, हा एक मनाचा भास आहे, त्यामुळे तू हे मिथ्या समज. इथे मिथ्या हा शब्द हा हे जग जे डायनॅमिकली चेंज होत आहे, कॉन्स्टंटली इथे एक कायम चेंज होत आहे, त्याला उद्देशून आचार्य म्हणतात. ज्याप्रमाणे अतिवेगवान असा फिरणारा भोवरा आपल्याला स्थिर भासतो, त्याचप्रमाणे काळा चक्रामध्ये सापडलेलं हे जग अतिवेगामुळे किंवा काळाच्या अतिगतीमुळे आपल्याला नित्य आणि शाश्वत असं भासत असतं. मात्र एक वेळ अशी नक्की येते की त्या भोवऱ्याचा वेग कमी होतो आणि तो कलंटतो. त्याचप्रमाणे नित्य असं समजणाऱ्या हे जगाला नित्य असे समजणाऱ्या आपण आपल्यावर देखील अशी वेळ येते की ह्याची ह्या जगाची अनित्यता आपल्या समोर येते आणि आपण कोलमडतो. शास्त्रांमध्ये तीन प्रकारच्या सत्ता सांगितल्या आहेत, प्रातिभासिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता म्हणजे स्वप्न. स्वप्नामधली गोष्ट जशी व्यवहारिक सत्तेत म्हणजे जागे झाल्यावर खोटी ठरते, त्याचप्रमाणे आचार्य आपल्याला सांगतात की ज्याला परमात्म्याचा अनुभव आलेला आहे असा जो पारमार्थिक सत्तेत आहे त्याच्या अनुसार तत्सापेक्ष जे काही व्यवहार आपल्या हातून घडतात ते स्वप्नवत आहेत. आचार्य आपल्याला अशा प्रकारे जग मिथ्या म्हणजे फॅन्टसी सारखं आहे आणि तू परमात्मा स्वरूप सत्य आहेस याची सतत जाणीव ठेवायला प्रवृत्त करतात. अशा बोधाने राहायचं कसं तर ते देखील आचार्यच आपल्याला सांगतात. ते म्हणतात, चेतो भृंग भ्रमसी वृथा भव मरु भूमौ विरसायाम. हे मनोरूपी भ्रमरा, तू सुखा करता निरस अशा संसाररूपी वाळवंटामध्ये व्यर्थ वेळ दवडणं सोडून दे. या संसाराची निरस्था खरं म्हणजे आचार्यांनी पदोपदी वरच्या चार पदांमध्ये सांगितलेली आहे. इथे मात्र ते विशेष करून संसाराला वाळवंटाची उपमा देतात. वाळवंटाचे वैशिष्ट्य असं की त्याचे पाण्याचा आभास खूप आहे मात्र पाणी नाहीये. तसंच संसाराचं आहे, संसारामध्ये सुखाचा आभास मात्र खूप आहे मात्र सुख नाहीये. इथे आपल्याला आचार्य निर्देशित करतात. तसंच जर का भ्रमराच्या रूपाने पाहिलं तर भ्रमर जे अपेक्षित असा मकरंद सेवन करायची इच्छा बाळगून आहे तो त्याला जसा वाळवंटात कधीच मिळणार नसतो, त्याचप्रमाणे आचार्य आपल्याला सांगतात की तुला या संसाररूपी वाळवंटामध्ये सुखाची अंतिम सुखाची प्राप्ती आपण मगाशी पाहिलं तशा सुखाची शाश्वत सुखाची प्राप्ती मात्र नक्की होणार नाही. मग तू काय कर? तर तू या सर्वांमधून लक्ष काढून घे आणि भज भज लक्ष्मी नरसिंहानग पदसरसिज मकरंदम. तू पवित्र अशा श्री लक्ष्मी नरसिंहांच्या म्हणजेच सद्गुरूंच्या पदकमलातील मकरंदाचा उपभोग घे. इथे सद्गुरूंचे पदकमल म्हणजे सद्गुरूंचा बोध, सद्गुरूंचं ज्ञान. ह्या डायनॅमिकली चेंज होणाऱ्या जगतात आपण जसं पाहिलं कितीही जरी झालं तरी एक इक्विलिब्रियम आहे. त्या इक्विलिब्रियम पॉइंटला त्या कॉन्स्टंटच्या ठिकाणी जे तेच सत्य आहे ब्रह्म सत्यम या भावनेने राहू शकतात ते सद्गुरु ते संत. अशा सद्गुरूंच्या बोधाशी तुम्ही कायम संलग्न राहा असं आपल्याला आचार्य इथे सुचवत आहे. हे जरी एका वाक्यात सांगितलं असलं तरी आपण थोडक्यात जर पाहिलं की नक्की सद्गुरूंच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी आणि आपल्या ठिकाणी कुठल्या प्रक्रियेत बदल होत असतो तर आपल्याला द्वंद्वांचा नेहमी सामना करावा लागतो. लाभ अलाभ, सुख दुःख, जय पराजय, शीत उष्ण यामध्ये जर का आपण उदाहरणार्थ लाभ असा लाभाची प्रक्रिया पाहिली तर आधी विश्वातील कुठली तरी गोष्ट मनात घर करते. ती गोष्ट मिळाली की ती जागा मोकळी होते आणि त्या रिक्त जागेमध्ये एक सुखाची किंवा अनुकूल वेदना भरून जाते. याला आपण लाभामुळे सुख झालं असं म्हणतो. अलाभाच्या वेळेला असंच होतं, फक्त ती रिक्त जागा दुःखाच्या वेदनेने भरून निघते. संतांची जर का मनोभूमी पाहिली तर संतांच्या बाबतीत ही निर्माण होणारी रिक्त जागा ही शाश्वत स्वयंतुष्ट अशा आत्मभावाने भरून निघते. म्हणून संत आपल्याला बाहेरून काही मिळतंय अशा भावने न दिसता नित्य तृप्त असे भासतात. ज्ञानेश्वर महाराजांनी तर अशा संतांचं वर्णन करताना म्हटलंय की लौकिकी सुखी दुःखी ताय ते म्हणती. म्हणजे व्यवहारिक सत्तेत शक्य आहे सुख दुःखात दिसेल परी आम्हा त्याची प्रतिती परब्रह्मची. हा अशा प्रकारच्या आंतरिक परिवर्तनाची आचार्य आपल्याकडनं अपेक्षा करतात. तसंच अजून एक पदकमलातील मकरंदाचे सेवन याचा अर्थ होऊ शकतो ती म्हणजे सद्गुरु सेवा, सद्गुरु शरणता. स्वामीजी आपण मध्ये एका कार्यक्रमात म्हणालात की इथे असलेल्या विठ्ठल रखुमाईंच्या मूर्तीच्या ठिकाणी देखील आपण नेहमीच माधवनाथ आणि सरला ताईंना पाहिले. आपल्यामुळे आम्हा सर्वांचाही असाच भाव झाला आहे. त्यामुळे आपल्या शब्दात असं म्हणावं असं वाटत, तुझा निरंतर सेवक भावे तुझी आचरणी रमुनी असावे.
मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रजकण होऊनी जावे गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे।
अशा सद्गुरु भजनापर्यंतचा आम्हा सर्वांचा प्रवास आपल्या कृपेनेच घडो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून हे चिंतन त्यांच्या चरणी समर्पित करतो।
या सुंदर अशा चिंतनानंतर आपण पुढे जाणार आहोत। काही निवेदन आहेत। 25 ते 35 या वयोगटातल्या युवा साधकांनी आपलं नाव कॉन्टॅक्ट डिटेल्स कार्यक्रम संपल्यावर पार्किंगमध्ये कार्यकर्त्यांकडे द्यावी। तसंच ज्या युवा साधकांचा ईमेल आयडी किंवा कॉन्टॅक्ट नंबर बदलला आहे त्यांनीही याची नोंद कार्यकर्त्यांकडे करावी ही विनंती। अजून एक निवेदन आहे, या वयोगटाची म्हणजे 25 ते 35 या वयोगटाची एकत्रित बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी अध्यात्म मंगलधाम इथे संध्याकाळी 8 ते 9 या वेळेत असते। दर महिन्याचा तिसरा मंगळवार संध्याकाळी 8 ते 9 अध्यात्म मंगलधाम। या बैठकीत जास्तीत जास्त युवा साधकांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती। या बैठकीचं साधारण स्वरूप असं असतं, म्हणजे या बैठकीची मूळ संकल्पना या वयोगटाचा एकमेकांशी असलेला परिचय वाढावा अशी ही स्वामीजींची इच्छा होती, त्याला अनुसरून या बैठकी सुरू झाल्या। आणि याच्यात मुख्य भर हा साधनेचा असतो, नाम घेणं किंवा अनुषंगिक साधना स्वामीजींनी सांगितलेली, त्याच्यावर पाऊण तासाची साधना किंवा कधी कधी पाऊण तासाचं ध्यान आणि मग राहिलेल्या 10 मिनिटात थोडीशी चर्चा आणि पुढच्या बैठकीचं स्वरूप, असं याचं स्वरूप असतं। ते जास्तीत जास्त युवा साधकांनी याला उपस्थित राहावं ही विनंती। यानंतर आपण सगळे ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत ते म्हणजे परमपूजनीय स्वामीजींचं आशीर्वचन। मी स्वामीजींना प्रार्थना करतो त्यांनी आशीर्वचन द्या।
ओम सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। आजचा हा कार्यक्रम 25 ते 35 या वयोगटातल्या तरुण साधकांनी आपल्या समोर सादर केला। हा कार्यक्रम व्यक्तिशः मला खूप आवडला आणि तशाच प्रकारे इथं जमलेल्या सगळ्या श्रोतृवर्गाला हा कार्यक्रम निश्चित अतिशय आवडलेला आहे, याच्यात काही शंका नाही। आचार्यांचं जे चरित्र अभिजितनी आणि मंजिरीने सांगितलं ते प्रेरणादायी होतं, त्याचबरोबर अनेक वेळेला ते सद्गदित करून गेलं, त्यांनी खूप भाव निर्माण झाले असं मला वाटत। आणि मी पाहत होतो सर्वांच्याच अंतःकरणामध्ये भाव भरून आलेले होते। आचार्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यावेळेला खरं म्हणजे फार झटपट वैदिक हिंदू धर्म सोडून किंवा त्याचा त्याग करून अन्य विचारसरणीचा आश्रय घेतल्यानंतर सर्वसामान्य समाजातल्या तळागाळापासून ते विद्वानांपर्यंत आपण एक प्रकारे प्रमाद केलेला आहे अथवा चूक घडलेली आहे हे लक्षात यायला सुरुवात झालेली होती। जसं त्या विचारसरणींच्या पिढ्यांमागून पिढ्या गेल्या तसं त्याच्यातला फोलपणा लक्षात आलेलाच होता. तरी देखील त्यांना बदलण्याचं सामर्थ्य आणि आपल्याला बदलण्याचं सामर्थ्य असं त्या काळामध्ये खरंच सामान्य व्यक्तीच्या ठिकाणी नव्हतं. आचाराच्या अंगाने आणि तत्वज्ञानाच्या अंगाने दोन्ही प्रकारांनी जर पाहायचं झालं तर ज्या नवीन विचारसरणीतून निर्माण झालेल्या होऊ पाहत असणाऱ्या परंपरा होत्या, आचार आणि विचार अथवा तत्वज्ञान दोन्हीकडून त्याचं तोकडेपण जाणवलेलं होतं, समजलेलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य समाजामध्ये आपोआपच त्याच्याबद्दलची एक प्रकारची उदासीनता निर्माण झालेली होती. पण धर्म बदल केल्यामुळे म्हणा किंवा आपल्या धर्माबद्दल आपल्या धर्मामध्ये राहूनच उदासीन राहिल्यामुळे म्हणा त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता लोप पावलेली होती. आचार्यांनी जर काही केलं असेल तर आचार्यांचं फार महत्वाचं काम असं झालं की जी सहा शास्त्र आणि सहा शास्त्रांच्या तत्वज्ञानामध्ये विभागलेला अनेक संप्रदाय उपसंप्रदाय पंथ उपपंथ याच्यामध्ये विभागलेला असा जो समाज होता त्यामुळे आलेली जी निस्तेजित अशी स्थिती होती आचार्यांनी व्यासांना अनुसरून ब्रह्मसूत्र भाष्य गीता भाष्य उपनिषद भाष्य असं जेव्हा केलं तेव्हा नकळत अनेक पंथ उपपंथांमध्ये विभागला गेलेला हा वैदिक हिंदू समाज हा एका अद्वैत तत्वज्ञानाच्या धारेखाली आला. आताही जर पाहायचं झालं तर बाकीची शास्त्र ही मागं पडलेली आहेत. त्या शास्त्रांचा मोठ्या आदराने उल्लेख जरी आपण करत असलो तरी आपण सांख्यवादी नाही, आपण अणुवादी नाही. व्यासांनी सांगितलेलं जे अद्वैत तत्वज्ञान आहे ते अद्वैत तत्वज्ञानच पुढं आचार्य आणि आचार्यांच्या पुढं सर्व संतांनी ज्ञानेश्वरादी देखील असं गायलं असं सांगितलं आणि त्यामुळं या देशाची विचारधारा जी सगळ्या बाजूनी अनेक प्रकारांनी वाहत होती ती एकत्र आणण्याचं खूप जबरदस्त काम आचार्यांनी केलं. असं असल्यामुळं आचार्य हे अवतारच ठरले. आपण आचार्यांना अवतार मानतो आणि त्या ठिकाणी आपल्याला बुद्धी चालवाविषयी वाटत नाही. ते शंकरांचे अवतार होते याच्याविषयी आपल्याला काही शंका वाटत नाही. जसं शिवाजी महाराजांना आपण अवतार मानतो आणि त्याबद्दल बुद्धी चालवण्याची आपल्याला गरज वाटत नाही त्याच्यापेक्षा या धर्म प्रांगणामध्ये आचार्यांचं जे स्थान आहे आचार्यांच्या ठिकाणी आपण त्यांना अवतार मानायला लागलो. त्या आचार्यांचं हे जे लक्ष्मी नृसिंह पंचरत्नम स्तोत्र त्वत् प्रभु जीव प्रियमिच्छसि चेत् नरहरि पूजाम कुरु सततम् प्रतिबिंबालंकृति धृति कुशलो बिंबालंकृति मातनुते चेतो भृंग भ्रमसि वृथा भव मरु भूमौ निरसायाम विरसायाम भज भज लक्ष्मी नरसिंहा नखपद सरसिज मकरंदम. हे स्तोत्र आणि या स्तोत्राचं अतिशय अप्रतिम गायन आणि त्या गायनाच्या बरोबरीने तिघांनीही केलेलं त्याचं निरूपण, मला असं वाटतं की माधव मी जवळपास तुला प्रथम बोलताना ऐकलं आणि तू खूप चांगलं बोललास. प्राजक्ताचं निरूपण ही चांगलं झालं आणि गिरीशचं निरूपण देखील अतिशय अप्रतिम झालं. मनोरूपी भुंगा चित्तरूपी भुंगा किंवा भ्रमर हा वृथा फिरतो आणि तो नेहमी भवरूपी मरुभूमीमध्येच फिरतो. संसाररूपी वाळवंटामध्येच तो नेहमी फिरत असतो. मनोरूपी भुंग्याला भ्रमराला फिरण्यासाठी म्हणून दुसरी कोणती जागाच नाहीये. तो व्यर्थ फिरतो, व्यर्थ रुंजी घालतो. व्यर्थ रुंजी घालणाऱ्या आणि व्यर्थ नाद करणाऱ्या या मनोरूपी भुंग्याला ज्ञानेश्वर महाराजांनी देखील तू तुझे अवगुण सोडून दे असा उपदेश केलेला आहे. सांडिसी अवगुणू रे भ्रमरा असं ज्ञानेश्वर महाराजांनीही त्याला म्हटलेलं आहे. आचार्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं. आणि नाही त्या ठिकाणी फिरून कमलातला मकरंद मिळण्यासारखा नाही. तुला अपेक्षित असणारा म्हणजे मनोरूपी भुंग्याला भ्रमराला अपेक्षित असणारा जर मकरंद म्हणजे आत्मज्ञान किंवा आत्मानंद कुठं मिळणार असेल तर लक्ष्मी नरसिंहाच्याच पादपद्मी मिळेल. भज भज दोनदा म्हटलेलं आहे. भज म्हणजे एकरूप हो. त्या पादपद्मी तू एकरूपता साध. जर तशी एकरूपता तू साधलीस तर तुला त्याच्या ठिकाणी मोठा आनंद प्राप्त होईल. आचार्यांची ही स्तोत्र अत्यंत गेयी आहेत. आचार्यांची ही स्तोत्र वेदांती भाषेमध्ये लिहिलेली आहेत. ती अत्यंत सरळ अर्थाची अशी आहेत, सोपी आहेत. आणि त्याच्या प्रासादिकतेमुळं ती आपल्या मनामध्ये सतत घोळत राहतात. मन हे अति त्रासदायक समजलेलं आहे. सगळ्यांनाच मनाचा त्रास माहीत झालेला आहे. सगळा परमार्थ देखील मनाकरता आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मनावरच सगळं आहे. मन एव कारणम बंध मोक्ष. बंध मोक्षात मनच बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. म्हणजे जर मन उपस्थित असेल तर बंध, आणि तेच मन जर नाही असं झालं तर मोक्ष. इतकं जवळजवळ आहे. मनच कारण आहे. मन जर अनुकूल असेल तर परमार्थ घडतो. मन प्रतिकूल असेल तर अशांती. परमार्थासाठी मन अनुकूल करून घेण्यासाठी देखील संतांनी आपल्याला सांगितलं आहे, मना सज्जना भक्तीपंथेची जावे. मन अनुकूल करून घेणं हे तसं जर पाहायचं झालं तर विरोधाभासी वचनच आहे. समर्थांनी तो उपाय म्हणून सांगितलेला आहे. कारण जे सतत 24 ही तास आपल्या बरोबर असतं, वैज्ञानिक सत्य असं सांगतं की जर प्रोव्हाइडेड तुम्ही रात्री 10 वाजता झोपलेले असाल तर साधारणपणाने 2 च्या दरम्यान पुढा 1/2 ते 1.5 तास जवळपास मनरहित ज्याला सुषुप्ती असं म्हणतात त्या निद्रेचा प्रत्यय येतो. तसंही पाहायचं झालं तर 7 तासाच्या किंवा 6.5 तासाच्या झोपेमध्ये साधारणपणे 2.5 तास निघून गेल्यानंतर किंवा 3 तास निघून गेल्यानंतर त्या प्रक्रियेला सुरुवात होते. पण याचा संबंध सूर्यास्ताशी आणि सूर्योदयाशी असल्यामुळं जर तुम्ही 12 वाजता झोपलात रात्री तर 12च्या नंतर मात्र 3.5 तासांनी तुम्हाला सुषुप्ती लाभणार नाही. कारण सूर्योदयाच्या वेळेला नैसर्गिक घटना सगळं विश्व जाग होण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होते सुषुप्ती येण्याच्या आधीच जागृत अवस्था येते. मन परत हालचाल करायला लागतं. जेम तेम शांत होत होत शांत व्हायचं थांबून परत परत विचाराला प्रवृत्त असं झोप देखील तशीच होते. मन याचा अर्थच अशांती आहे. मन या शब्दाचा अर्थच तळमळ असा आहे. मन या शब्दाचा अर्थच सुख दुःखामध्ये सापडणं असा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव जिये संगे जीव दशा वस्तू. वस्तुतः परमात्मा असणारा ज्याच्या संगतीनी परमात्मा असणारा खरा पण जीव दशेपर्यंत येतो ती किमया करणार ते मन रजोगुणाच्या खांदी तरळत असे जे. मन हे स्वभावत रजोगुणी असल्यामुळं शांत मन हा शब्द देखील विरोधाभासी. जसं शांत वाहणारी नदी नदी वाहतच असते, जी वाहत नाही त्याला नदी म्हणतच नाहीत. म्हणून मनाची शांती आता कोणीतरी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. जेव्हा अनुकूलता असते तेव्हा मन सुखाच्या अनुकूल वेदनेमुळं स्थितीत असतं, तेव्हा तक्रार करण्यासारखं मनाच्या ठिकाणी काही नसतं. पण ही जी स्थिती आहे ही स्थिती रजोगुणाच्या वस्तू प्राप्त झाल्यामुळं मनाची त्रास न होणारी अशी अवस्था असं त्याचं वर्णन आहे. असं असल्यामुळं एकूण मन हे अशांतीलाच कारण होतं. कारण ती स्थिती देखील फार काळ राहत नाही, थोड्या काळानेच अशांती परत ग्रासून येते. जसं काळोख जर दूर करायचा असेल तर काळोखाबरोबर झगडून काहीही उपयोग होत नाही, त्याच्यासाठी प्रकाश आणावा लागतो. त्याप्रमाणे मनाचं देखील आहे. मन म्हणजे आत्मबोधाचा अभाव. त्यामुळे जर आत्मबोधाची प्राप्ती झाली तर मात्र मन नाहीसं होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चित्त परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे. ध्यानावस्थेमध्ये चित्त जे जगताकडे वाहत ते परतून माग येत, पाठी मोर ठाकत आणि आपणच आपल्याला पाहतं. असं चित्ताने आपणच आपल्याला पाहणं म्हणजे साक्षी मनानी समोरचा विचार पाहणं आणि समोरचा विचार संपल्यानंतर साक्षी मनानी आपण साक्षी आहोत हे ओळखणं. यावेळेला कोणतंही नियंत्रण नको, निर्णय नको, प्रतिकार नको, झगडणं नको. साक्षीत्व प्राप्त झाल्यावर जी चेतना असते ती चेतना दृश्याला म्हणजे विचाराला सोडून द्रष्ट्यावर केंद्रित होते. अशी गंमत साक्षीत्वाच्या वेळेला होते. साक्षीत्व जेव्हा साधतं तेव्हा जी कंपित चेतना असते, कंपित चेतना म्हणजे मन, ही कंपित चेतना सतत कंपित विषयांबरोबर असते, कंपित विचारांबरोबर असते. जेव्हा साक्षी वृत्ती साधते, साक्षीत्व जेव्हा जमतं तेव्हा जर काही घडत असेल तर समोरचं दृश्य नाहीसं होतं, विचार नाहीसा होतो, विकार नाहीसा होतो. आणि ही चेतना द्रष्ट्याच्या भोवती जमा होते. ती द्रष्ट्यावर स्थिर होते, दृश्याला सोडून देते आणि एक प्रकारे कंपरहित अकंप अशी प्रज्ञेची ज्योत किंवा निखळ अस्तित्व याची प्रचिती यायला सुरुवात होते. अशा वेळेला जे होतं त्याला लक्ष्मी नृसिंहाच्या चरणींचा मकरंद सेवन करणं असं म्हणतात. त्यावेळेला तो मकरंद सेवन केला जातो. याच्या प्रक्रिया सगळ्या साधनेच्याच आहेत. भज भज लक्ष्मी नरसिंहा नघ पद सरसिज, त्याचं भजन करायचं म्हणजे त्याच्याशी एकरूपता साधायची. ही एकरूपता मनरहित स्थितीमध्ये साधली जाते. मन असलेल्या स्थितीमध्ये देखील एकरूपता साधली जाते. ती गोष्ट नामामध्ये घडते. नामामध्ये दीर्घ काळपर्यंत मन शिल्लकच राहतं. ध्यानामध्ये मनाला मनाकडे वेगळेपणाने पाहण्याचं तंत्र आहे, तर नामस्मरणामध्ये मनाचाच उपयोग करून घेणं आहे. नामस्मरणामध्ये नामाच्या अंगानी मनच चालू असतं. मात्र मनाला ज्या जगताची ओळख असते आणि ज्या जगताकडे मन आकर्षित होतं नेहमी, त्या शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविध विषयांचा तिथं लवलेश नसतो. नामस्मरणाच्या वेळेला जर काही असेल तर नामस्मरणाच्या वेळेला मन तर शिल्लक असतं, कारण ते नाम घेत असतं. तसंच मनानी एक भावना केलेली असते की नाम घेणारा जो मी आहे तो परमात्मा आहे, परमात्म स्वरूप आहे, अशी भावना मनानीच केलेली असते, चित्तानीच केलेली असते. मन जरी उपस्थित असलं तरी देखील मन विषयांकडे ज्ञात असलेल्या एकाही विषयाकडे नामामुळे जात नाही. ते विषयाकडे न जाता नाम घेणारा जो आहे तो सातत्याने परमात्मा भावाचं स्मरण किंवा परमात्मा भावाशी एकरूपता अशी युक्ती योजत असतो. अशा वेळेला रजोगुणात्मक मन विषयाकडे जाणं जवळपास बंद होतं, पण परमात्म्याची तर ओळख नसते. त्याला कुठं जायचं हे तर कळत नसतं, पण त्याच्यातले विषय प्रथम निघून जातात. रजोगुण उतरतो. असा रजोगुण उतरलेलं तरी देखील तरंग रूपाने शिल्लक राहिलेलं मन हे सतत परमात्मा भावानी नाम नामी आणि नामधारक एक अशा भावानी जर सतत नाम घेत राहील तर अधिकाधिक सत्वगुणाला प्राप्त होत. तसंच शब्द हा नेहमी अर्थवाही असल्यामुळं त्याला जसं जमेल जसं शक्य होईल तसं अक्षर अविनाशी अव्यक्त चैतन्य रूप आनंद रूप प्रेम रूप शांत स्वरूप अशा परमात्म्याची ते न कळत कल्पना करत राहत. कल्पनेत परमात्मा बसत नाही. या प्रक्रियेमध्ये मन अति अति सूक्ष्म होत जातं. सत्वगुणी आणि सूक्ष्म अशी मनाची स्थिती होते. आणि एक वेळ अशी येते की मन मनपणाला विसरतं. चित्त विषय निघून गेल्यामुळं चैतन्याशी तदाकार होतं. तेव्हा जे होतं त्याला आचार्य भज भज लक्ष्मी नरसिंहा नघ पद सरसिज मकरंदम असं म्हणतात. तेव्हा मात्र तो प्राप्त होतो. कथेच्या वेळेला हेच घडतं. कथा ही साधना म्हणून सांगणारे आणि साधना म्हणून ऐकणारे, मला तर हा प्रकार शास्त्रामध्ये माहीत आहे. तशा प्रकारच्या कथा आणि कथांचं श्रवण करताना ज्या ईश्वरी सुखाचा अनुभव येतो, क्वचित भागवत कथा कधी ऐकलेली आहे तेव्हा मला निश्चित आलेला आहे नारद महर्षींनी भक्ती प्रकार सांगताना गर्ग मुनींचं असं मत आहे की कथा दिशू कथा कथेमध्ये रंगून जाणं सांगताना अथवा ऐकताना म्हणजे भक्ती असं म्हटलेलं आहे. पूजा दिशू अनुरागहा इति पाराशर्यहा. व्यासांचं मत आहे की पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं पूजेमध्ये होवो कथेमध्ये होवो प्रक्रिया एकच आहे. जो पूजार्ह आहे आणि जो पूजक आहे तो पूजक किंवा ज्याची कथा सांगितली जाते आहे तो आणि जो कथा ऐकतो आहे अथवा करतो आहे तो असे सुरुवातीला दोन असतात. पण ज्याची कथा सांगितलेली त्याच्याकडे प्राधान्य येतं. जो पूजार्ह आहे त्याच्याकडे प्राधान्य येतं आणि पूजा करणार आहे तो अतिलीन होऊन जातो. अशा वेळेला पूजा करणाऱ्याचा अहंकार जसा जसा गळून पडायला सुरुवात होते तशी तशी त्याची चित्तशुद्धी होते. कथेमध्ये देखील हेच घडतं. कालांतराने पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. प्रतिमा पूजा घेत आहेत पण प्रतिमा म्हणून प्रतिमेकडे न पाहता ज्याची पूजा करतो आहे तो खरंच तिथं विद्यमान आहे असा भाव निर्माण होऊ लागतो. आणि जर तसा भाव निर्माण झाला तर पूजा देखील उपाय आहे. जर तसा भाव निर्माण झाला तर कथा देखील उपाय आहे. त्यामुळं अनेक मार्गांनी या लक्ष्मी नृसिंहाला भसता येतं. कर्मानी भसता येत. तदर्पित अखिलाचारता त्यालाच अर्पण करून सगळी कर्म करणं म्हणून चित्तशुद्धी होते. आचार्यांचा हा सिद्धांत आहे. चित्तशुद्धीद्वाराच भक्ती प्रेमाचा उदय होऊन ज्ञान अंतःकरणामध्ये प्रवेश करत. ध्यानाखेरीज असणाऱ्या ज्या इतर सर्व साधन आहेत तर ती साधनं चित्तवृत्तीचा उपाय म्हणूनच सांगितलेली आहेत. आणि ध्यान हा साक्षीत्वानी परमात्म्याकडे नेण्याचा मार्ग आहे. त्यामुळं तसंही पाहायचं झालं तर मन शत्रूही नाही आणि मित्रही नाही. आपली चेतना जसा मनाचा उपयोग करू इच्छिते तसा त्याचा उपयोग शक्य आहे. आपली मन इंद्रिय बुद्धी ही एकूणच आनंदाकडे तोंड करून उभी आहेत. त्यांना आनंद हवा आहे. आनंदोन्मुख अशी त्यांची परिस्थिती आहे. असं असल्यामुळं आनंद हे इंद्रिय मन आणि बुद्धी यांचं देखील खरं मिळवण्याचं केंद्र आहे. पण इंद्रिय मन आणि बुद्धी यांना तो आनंद जगतामध्ये मिळेल असं वाटतं. त्यामुळे जगत देखील आनंद स्वरूपच आहे. जगत निरानंद नाही. दसऱ्याच्या दिवशी श्रीखंडपुरी खाताना काय दुःखाची अनुभूती आली? नाही. माझं एक चुकलं. मी म्हटलं की आता बासुंदी चितळ्यांची गुलाबजाम बाहेरचे श्रीखंड बाहेरचं आता घरी कोण करतो? तर माझ्या घरी घरी ज्यांनी केलं अशा बऱ्याच जणांनी आणून दिलं. आम्ही घरी केलं. माझी इतकी पद्धत झाली. दृष्टी सृष्टी वादाप्रमाणे आपल्या घरी आहे तसंच सगळीकडे असणार असं मला वाटत होत. फार फार तर गव्हल्याची खीर पण इतके इतके गुलाबजाम आणि बासुंदी आणि श्रीखंड आणि वेगवेगळे पदार्थ पुरणपोळ्या त्या दिवसात लोकांनी आणून दिल्या आणि सांग आम्ही घरी केलंय असं सांगितलं की माझ्या लक्षात आलं की आमच्या घरासारखंच सगळीकडे आहे असं नाहीये. हे जे पदार्थ आहेत विषय आहेत हे काही दुःख देतात असं नाही पण त्यांना मर्यादा आहे. ते अंतिम सुख होऊ शकत नाहीत. जेव्हा मनाला इंद्रियांना बुद्धीला साधनेने आनंदाची झलक मिळायला सुरुवात होते, इंद्रिय जी घेऊ शकतात त्याच्यापेक्षा अधिक आणि टिकाऊ शाश्वत, तेव्हा मात्र इंद्रिय मन बुद्धी ती बाजू सोडून देऊन किंवा कमी करून आत्म्याचा आनंद अधिक घेण्यासाठी म्हणून प्रवृत्त होतात, त्यासाठी ती स्वतःला मिटवून टाकायला देखील तयार होतात. मन मनरहित व्हायला तयार होतं. आपल्याला असं वाटतं की मन तयार होणार नाही. ध्यानात तर सुरुवातीला फार त्रास होतो, मन मनरहित व्हायला तयार नसतं, पण हळूहळू मन मनरहित होतं आणि मनरहित झाल्यामुळे सुख आहे हे एकदा समजल्यावर चैतन्य मात्र अशा जाणीवेला मग मन मनरहित करणं ही तशी सोपी गोष्ट ध्यानामध्ये होऊन जाते. नामात देखील आनंद भावनेने मिळायला सुरुवात झाली. मन आनंदरूप झालं आणि नाहीसं झालं की परत परत तो आनंद घ्यावा असं वाटायला सुरुवात होते. आजचं हे केंद्र, विशेष केंद्र हे अशा करता खरच विशेष आहे की त्या केंद्रामध्ये आचार्यांचा गुणगौरव झाला. आचार्यांच्या दिव्य चरित्राचं स्मरण झालं. वयाच्या याच वयोगटामध्ये आचार्यांनी देह ठेवला. 25 ते 35 वयोगटाचा कार्यक्रम आहे. त्यांनी सादर केलेला हा विशेष कार्यक्रम आहे. 32व्या वर्षी आचार्यांनी देह ठेवला. आजच्या या केंद्रामध्ये मला असं कळलं बरं का की आजच्या केंद्रामध्ये 25 ते 35 या वयोगटाच्या मंडळींनी पांढरा झब्बा किंवा पांढरा शर्ट घालून येणं हा ड्रेस कोड ठरवलेला होता आहे. त्यामुळे इथं जेवढे पांढरा शर्ट घातलेले दिसतात आणि पांढरा कुर्ता किंवा काय म्हणायचं पांढरी साडी ज्यांनी परिधान केलेली आहे अशा सगळ्या भगिनी 25 ते 35 आहेत अशी माझी कल्पना आहे. त्याच्यावर थोडं डिझाईन असलं तरी चालेल. त्यामुळे ती एक मौज या केंद्रातल्या मंडळींनी उडून दिली. अर्थात त्यांनी जर सगळ्यांनी आकाशी रंगाचा तर माझी पंचायत झाली असती. मी आपोआपच त्याच्यात सहभागी झालो. त्यामुळे देखील मी तुम्हाला धन्यवाद देतो. मला तुम्ही तुमच्यामध्ये पांढरा रंग निवडून सहभागी करून घेतलं. मी नुकताच रिटायर झालो होतो आणि एकदा एका आम्ही कुठं मिलिंद पंकज सुनील गजानन अशी काही मंडळी मुलांना घेऊन असं कुठंतरी जेवायला आम्ही गेलो होतो. तेव्हा बँकेतले कपडे मी शर्ट पॅन्ट खोचत असे पट्टा बूट तर ते कपडे माझे सुकलेले होते. पण त्या दिवशी मला असं वाटलं की आपण आज असं जावं. तेव्हा गजाननची छोटी गायत्री किंवा मुलगा असेल तर गायत्रीच असेल एखाद वेळेला, कारण ही जवळपास 2 सालची गोष्ट आहे. काहीतरी बोलत होती आणि आई गप्प बस म्हणत होती म्हणून मी जवळ जाऊन विचारलं काय म्हणते. तर ती असं विचारत होती की यांना असेही कपडे आहेत का. तसं तुम्हालाही असे कपडे आहेत हे आज मला समजलं. एकूणच आजचा कार्यक्रम फार चांगला झाला. अशा या कार्यक्रमांमुळे मी खूप प्रसन्न होतो. मुद्दाम ठरवलेले आणि फार मोठी चर्चा आणि विचार विनिमय विचार मंथन होऊन ठरलेले मोठे मोठे कार्यक्रम आणि तुम्ही सहज ठरवलेले कार्यक्रम हे सगळे एकाच दर्जाचे मला दिसतात. याच्यावरून आपल्या केंद्रातल्या कार्यक्रमांचं यश देखील शिवाय तुमची होणारी भाषण त्याच्यात असणारी अंतर्मुखता हे सगळं पाहिलं की मला खरंच खूप बरं वाटतं. मला असं वाटतं की स्वामीजींना जसे हवे होते तसे परमार्थाचे दिवस येणार. तुम्ही हे सगळं करणार आणि तुमच्या पाठोपाठ येणारी मंडळी देखील हे सगळं करणार अशी मला अशा कार्यक्रमांमुळे जास्त खात्री वाटते. हरि ओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.